जखर्या अध्याय 3। तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखविले। मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो। यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो। हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता। त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा। तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे। मी तुला उंची पोशाख घालीत आहे। मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिल घालावा। तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिल व पोशाख घातला आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता। परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळिले तर तू माझ्या मंदिरात न्याय करिशील व माझ्या अंगणाचे रक्षण करिशील व तेथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन। आता हे मुख्य याजका यहोशवा, तू व तुझबरोबर बसणारे तुझे सोबती तुम्ही ऐका। ती मनुष्ये चिन्हादाखल आहेत। पहा, मी माझा सेवक जो कोंब त्याला आणितो। मी यहोशवा पुढे ठेविलेला चिरा पहा। एका चिर्याला 7 डोळे आहेत। पहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्यासमयी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल।